सरकारी कामं म्हटली की आपल्याला 10 चकरा तिकडे घालाव्याच लागणार, त्याशिवाय आपलं काम होणार नाही, अशीच बऱ्याच लोकांची संकल्पना असते. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे आणि आज सातपुते सर आपल्या सोबत आहेत. सर, मला सांगा की खरं म्हणजे खरं 10 चकरा माराव्या लागतात आणि मगच काम होतं असं बऱ्याचदा घडतं. सरकारी पाहुणचार काहीतरी वेगळाच असतो, मग जो हा तुमचा अशा प्रकारचा पाहुणचार आहे याबद्दल आणि ऍक्च्युअल सरकारी पाहुणचाराबद्दल काय सांगाल?
आतापर्यंतच्या माझ्या अनुभवाप्रमाणे एक म्हणजे प्रत्येक जनतेचं कुठे नाही कुठे काम अपुरं राहिलेलं असतं. सरकारी कार्यालयांमध्ये बऱ्याच वेळेला अधिकाऱ्यांच्या कार्यबाहुल्यामुळे त्या येणाऱ्या अभ्यासाकडे थोडस दुर्लक्ष होत असतं. या सगळ्या परिस्थितीमध्ये येणारा जी जनता आहे की ज्याच्यासाठी सरकारी कार्यालय आहेत आणि काम करतायत, त्यांना थोडस समजून घेणं, आजमावणं किंवा त्यांचं काय काम आहे हे तळीस नेण्यासाठी प्रयत्न करणं हे सगळ्यात महत्वाचं. मुळात जो त्रासलेला किंवा ज्याचं काम होत नाहीये किंवा ज्याचं काम प्रलंबित आहे तो खूप त्रासलेला असतो. आणि त्याचं तुम्ही जरी किमान ऐकून जरी घेतलं, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक माणसाला अटेंड केलं, त्याला शांतपणे बसवलं, अर्धा कप पाणी प्यायला दिलं, किमान एवढं जरी विचारलं की ठीक आहे पाणी घ्या बसा आणि मग बोला तुमचं काय काम आहे, तर तो 50% त्याला रिलीफ मिळतं आणि तो शांत होतो. जे जर तुम्हाला प्रभावीपणे आपली काम किंवा कार्यपद्धती अवलंबवायची असेल की ज्या जनतेसाठी आपण आहोत, तर काही हे PR मधले जे काही टूल्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ते प्रभावीपणे मांडता येऊ शकतं.
जर का तुमच्याकडे पाहुणे आले तर तुम्ही त्यांचं स्वागत कशा प्रकारे करता, त्यांना काय ऑफर करता सांगा. 9607007935 डायल करून किंवा मग इंस्टाग्रामवर RJMahek935 फॉलो करा आणि तिकडे DM तुम्ही मला करू शकता. सुपर हिट्स 93.5 रेड FM बजाते रहो.
थँक्स फॉर सेलिंग युअर कार टू कारवाना, हियर इज युअर चेक.
Whoa, when did I get here?
What do you mean?
I swear it was just moments ago that I accepted a great offer from Carvana online. I must have time traveled to the future.
It was just moments ago. We do same day pickup. Here's your check for that great offer.
It is the future.
It's the present and just the convenience of Carvana. Sorry to blow your mind.
It's all good. It happens all the time.
Sell your car the convenient way to
Carvana.
Pickup times may vary and fees may apply.